प्राध्यापक बी आर देवधर लिखित थोर संगीतकारांची परंपरा या पुस्तकाचे अभिवाचन। तानसेन या अकबराच्या पदरी असलेल्या महान गायकाला हिंदुस्तानी संगीतातील एक महान व्यक्ती म्हणून समजण्यात येतं, पण त्याच्याविषयी ऐतिहासिक माहिती फारच थोडी उपलब्ध आहे। त्याच्याविषयी दंतकथाच विशेष प्रचलित आहेत। जी थोडीफार माहिती मिळते ती अशी। इसवी सन 1500 सुमारास ग्वाल्हेर येथे मकरंद पांडे नावाचे एक गौड ब्राह्मण गृहस्थ राहत असत। त्यांना बरीच वर्ष मूल होत नव्हतं, म्हणून त्यावेळी ग्वाल्हेर येथे राहत असलेल्या महम्मद घोष नावाच्या साधूला त्यांनी प्रार्थना केली की आपल्या आशीर्वादाने मला जर मुलगा झाला तर त्याला मी आपल्या चरणांवर घालीन। पुढे या साधूच्या आशीर्वादाने त्याला एक पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्याचे नाव तन्ना मिश्र असे ठेवले। तन्ना मिश्राचा जन्म इसवी सन 1532 सुमारास झाला असे समजण्यात येते। बऱ्याच वर्षांनी मूल झाल्यामुळे आईबापास फारच आनंद झाला। मुलगा 5 वर्षाचा झाला, पण कबूल केल्याप्रमाणे महम्मद घोषच्या पायावर घालण्यास मकरंद पांडे त्याला घेऊन गेले नाहीत। या गोष्टीची महम्मद घोषने त्यांना एकदा आठवण करून दिली। मातपितरांनी डोळ्यात पाणी आणून त्यांना सांगितलं की मुलगा अजून लहान आहे, त्याचं मौजीबंधन वगैरे सोहळे व्हायचे, ते झाल्यावर त्याला आपल्या पायावर घालू। या गोष्टीस महम्मद घोषने अनुमती दिली। तन्ना मिश्र लहानपणापासूनच हुशार होता आणि कोणत्याही पक्षाचे अगर श्वापदाचे आवाज तो हुबेहूब त्याची नक्कल करीत असे। पुढे बापाने त्याला आपल्या बागेचे रक्षण करण्याचे काम सांगितले। तेथे तन्ना मिश्र वाघासारखी डरकाळी फोडी आणि ती ऐकून बागेची नासधूस करणारी जनावरे आणि पक्षी वाघाच्या आवाजाने भिवून पळून जात। एकदा मथुरेचे स्वामी हरिदास हे महान साधू आणि गायक आपल्या शिष्यांसोबत त्या बागेवरून जात होते। त्यांच्या कानावर ही वाघाची डरकाळी आली, पण अशा जागेत वाघ असणं शक्य नाही। तेव्हा हा आवाज या बागेतून कसा येतो हे पाहण्यासाठी ते त्या बागेत गेले आणि तेथे त्यांना एक मुलगा वाघाची हुबेहूब नक्कल करताना आढळला। त्यांनी तात्काळ ताडले की या मुलात तीव्र अनुकरण शक्ती आहे, तेव्हा याला गायन कला शिकवली गेल्यास तो महान गायक बनू शकेल। स्वामीजींनी मकरंद पांडे यांच्याकडून मुलाला घेतले आणि ते त्याला घेऊन मथुरा येथे पोचले। तेथेच तन्ना मिश्र त्यांच्याजवळ राहून संगीताचा अभ्यास करू लागला। अशी कित्येक वर्ष गेल्यावर तो एक महान गायक बनला आणि परत ग्वाल्हेरला आला। मकरंद पांडे आपल्या वचनास पाळणारे असल्यामुळे तन्ना मिश्राला घेऊन ते महम्मद घोष यांना कबूल केल्याप्रमाणे त्यांच्या पायांवर घालण्यास घेऊन गेले। तन्ना मिश्राचे गायन ऐकून महम्मद घोष खुश झाले। गुरुप्रसाद म्हणून आपल्या तोंडातील विड्याच्या पानाचा थोडा भाग घेऊन तो त्यांनी तन्ना मिश्राच्या तोंडात घातला आणि त्यामुळे त्या वेळेपासून तन्ना मिश्र मुसलमान धर्मात गेला। यानंतर त्याची कीर्ती रेवाचे राजे राजा रामचंद्र यांच्या कानावर गेली आणि तन्ना मिश्र त्यांच्या पदरी राहिला। त्यावेळी आग्रा येथे अकबर हा मोगल बादशाह होता। बादशाह अकबर अत्यंत गुणग्राही असल्यामुळे आणि संगीताचा शौकीन असल्यामुळे त्याच्या पदरी त्यावेळचे अनेक नामवंत कलाकार होते। तन्ना मिश्र पुढे तानसेन या नावाने ओळखला जाऊ लागला। तानसेनची कीर्ती अकबराच्या कानापर्यंत गेली आणि हेही रत्न आपल्या पदरी असावे असे त्याला वाटले। इब्राहिम सूर या त्याच्या सरदाराने तानसेनला अनेक विनवण्या करून आग्र्यास येण्याविषयी सांगितले, पण तानसेन रेव्याचे राजे रामचंद्र यांना सोडण्यास कबूल झाला नाही। पुढे खुद्द अकबरानेच राजाराम यांना निरोप पाठवला की मला तुमच्या दरबारातील तानसेन या गायकाला ऐकावयाचे आहे, तरी त्याला पाठवून द्यावे। बादशहांची आज्ञा नाकारणे शक्य नसल्यामुळे राजा रामचंद्र यांनी तानसेनला अकबराकडे पाठवली। तानसेनचे गाणे ऐकून बादशाह बहाल खुश झाला आणि त्याने तानसेनला राजारामकडून कायमचे मागून घेतले आणि आपल्या पदरी मोठ्या मानाने ठेवून घेतली. अकबराच्या दरबारात तानसेनला फार मोठा मान असे. पुढे एका मुसलमान सरदाराच्या मुलीशी त्याचे लग्न झाले. तानसेनला एक मुलगी आणि दोन मुले होती. त्यापैकी तान तरंग या मोठ्या मुलाचे नाव अकबराच्या पदरी असलेल्या गायकांच्या यादीत मिळते. दुसरा मुलगा बिलास खां हाही विद्वान होता आणि बिलास खानी तोडी हा राग यानेच बनवला असे म्हणतात. अकबराचे पदरी समोखन सिंग नावाचे एक बीनकार होते. पुढे ते मुसलमान झाले तेव्हा त्यांचे नाव नौबाद खां असे ठेवण्यात आले. तानसेनची मुलगी त्यांना देण्यात आली. या मुलीकडील वंश अजून चालू असून रामपूरचे वजीर खां द्रुपदीय आणि बीनकार हे त्याच वंशातील होत. सुप्रसिद्ध ख्याल गायकीचे आद्य प्रवर्तक सदारंगही याच वंशातील होते. रबाब हे वाद्य तानसेनने प्रचारात आणले असे म्हणतात. तानसेनच्या मुलांचा वंशही महम्मद अली खां या गायकापर्यंत चालू होता. तानसेनच्या मुलाच्या वंशाला रबाबीये आणि मुलीच्या वंशाला बीनकार अशी संज्ञा आहे. तानसेनसारखा गुणी 1000 वर्षात झाला नाही असा उल्लेख आहे. तानसेनला गायक ही संज्ञा होती पण त्याला नायक ही पदवी मात्र दिली गेली नव्हती. तानसेन अद्वितीय गायक असला तरी त्याला शास्त्र समजत नव्हते असेही एक पुरातन ग्रंथकार लिहितो. याचे कारण असे असावे की जुन्या रागात ढवळाढवळ करून नवे राग उत्पन्न केले आणि ही गोष्ट त्यावेळच्या जुन्या गुणी लोकांना पसंत पडली नसावी. दरबारी कानडा, मिया की मल्हार, मिया की तोडी, मिया की सारंग वगैरे राग तानसेननेच बनवले. तानसेनने बनवलेला मिया मल्हार हा मल्हारचा प्रकार तात्काळ लोकप्रिय झाला आणि त्यामुळे ईर्षेने दरबारातील इतर गायक लोकांनीही मल्हारचे अनेक प्रकार बनवले. बाबा रामदास या गायकाने रामदासी मल्हार बनवला तर त्याचा मुलगा सूरदास याने सूरदासी मल्हार बनवला जो हल्ली सूर मल्हार या नावाने प्रसिद्ध आहे. नायक धोंडूने धुंडिया किंवा धुलिया मल्हार बनवला तर नायक चर्जूने चर्जुकी मल्हार बनवला. असे अनेक मल्हार प्रकार या काळामध्ये निर्माण झाले पण मिया मल्हारा इतके ते प्रकार प्रसिद्ध नाहीत. तानसेन स्वतः मार्मिक कवी आणि संस्कृत तज्ज्ञ होता असे त्याच्या गीतांवरून दिसून येते. या काळी ध्रुपद धमार गायकी उच्च पदास पोचली होती आणि या काळचे सर्वच गायक तीच गायकी गात असत. रेवा येथे राजाराम यांच्या पदरी असताना तानसेनने बनवलेल्या सर्व चिजातून राजाराम या आपल्या अन्नदात्याची स्तुती आपल्या गीतातून केली आहे. पुढे तो अकबराच्या पदरी गेल्यावर अकबराची स्तुती करू लागला. अशा कित्येक चिजा संगीत कल्पद्रुम या ग्रंथात आढळतात. त्यातील एक चीज उदाहरणादाखल देत आहे. ही चीज रेवाचे राजे राजाराम यांच्या स्तुतीपर आहे. या चीजेचा राग तोडी आणि ताल चौताल असे लिहिले आहे. प्रथमही आनंद रचो निकी घरी महूर्त पंचो शब्द बजाए देश देश के याक्षक जेते आवत तेते पावत गज तुरुंग नगदान मुक्ता बरसाए अष्टोधरन मध्य नाम ज्योति अरिन के मारवे को विधिने बनाए तान सेन कहे विधिने चिरंजीव रहो राजा राम तेरो यशतिहु लोक छाए. बादशाह अकबराची स्तुती असलेली अनेक गीते सापडतात. त्यातील एक असे आहे. याचाही राग तोडी आणि ताल चौताल आहे. चढो चिरंजीव साह अकबर साह न साह बाद साह तखत बैठो छत्र फिरे निशान दिल्ली पति तुम नबी जी को नायब अति सुंदर सुल्तान चारो देश लिए कर जोर कमान राजा राव उमराव सब मानत तोरी आन कहे मिया तान सेन सुनियो महाजान तुमसे तुम ही और नहीं दुजो गुणी जनन के एकत मान. अकबराची स्तुती करण्यात तानसेनने तर कमालच केली आहे. कित्येक गीतात त्यांनी अकबराला अवतार बनवून श्री शंकर देवतेच्या जोडीला बसवली आहे. ह्या त्याच्या वृत्तीत पुढे बदल झाला आणि नंतर तो हिंदू देवतांवर गीते रचू लागला. पण त्याला ही उपरती होण्यास झालेले कारण असे आहे जे मथुरेच्या श्री वल्लभ संप्रदायामध्ये पुढील प्रमाणे सांगितले जाते. श्री गुसाई महाराज यांच्या दर्शनास एकदा तानसेन गेला आणि त्याने श्री गुसाई महाराजांना आपले गाणं ऐकवलं. तानसेन तर अद्वितीय गायक होताच, त्यामुळे श्री गुसाईजी गाण्यांवर फार खुश झाले आणि त्यांनी तानसेनना 1000 मोहरा आणि त्यावर 1 कवडी अशी बिदागी दिली. ती कवडी पाहून तानसेनला आश्चर्य वाटलं आणि त्याने श्री गुसाई महाराजांना त्या कवडीबद्दल प्रश्न केला. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, तुझ्या गाण्याबद्दल तुला 1000 मोहरा दिल्या, पण ज्या गायन कलेचा उपयोग परमेश्वर स्तुती करण्यासाठी आहे त्या कलेचा उपयोग तू अकबरासारख्या मानवाची स्तुती करण्याकडे केला आहेस, म्हणून त्याची किंमत कवडीसारखी आहे. यानंतर तानसेनला उपरती झाली आणि तो देवतांच्या स्तुतीपर गीते रचू लागला. तानसेन मूळ हिंदूच असल्यामुळे हिंदू संस्कृती त्याच्या हाडीमाशी खेळली होती. त्यात तो प्रतिभावान कवी, त्याने निरनिराळ्या देवतांवर फारच सुंदर ध्रुपदे रचली. यानंतर नवीन गीते बनवताना तो सरस्वती, गणपती, विष्णू, शंकर वगैरे देवतांना ती गीते अर्पण करी आणि नंतर त्या रागात अकबराच्या स्तुतीपर गीते रची. पुढे काही वर्षानंतर त्याने ही गीते श्री गुसाई महाराजांना ऐकवली आणि त्यांना प्रार्थना केली की महाराज, आम्ही लोक मुसलमान धर्मात गेल्यामुळे आम्हाला मंदिरात जाण्यास मज्जाव आहे, त्यामुळे मनात असूनही आम्हाला मंदिरात जाऊन ईश्वर प्रार्थना करता येत नाही, तर यासाठी आम्हाला मंदिरात जाऊन ईश्वरोपासना करण्यासाठी काही मार्ग काढावा. श्री गुसाई महाराज तानसेनच्या ईश्वर भक्तीवर खुश झाले आणि तेव्हापासून वल्लभपंथी सर्व मंदिरातून काही मर्यादेपर्यंत जाण्यास मुसलमान गायकांना परवानगी मिळाली आणि ही प्रथा अजून चालू आहे. इतकेच नाही तर तानसेन आणि त्यानंतरच्या काही मुसलमान गायकांनी रचलेल्या ईश्वर भक्तीपर गीतांचा समावेश वल्लभपंथी संप्रदायाच्या भजनात केला गेला आहे आणि याच कारणासाठी तानसेनची अनेक गीते वल्लभ संप्रदायाच्या मंदिरातून आजही गायली जातात. तानसेनने ईश्वर भक्तीपर रचलेल्या गीतांचे काही नमुने सादर करीत आहे. हे गीत श्रीकृष्णाला उद्देशून लिहिलं आहे आणि यात श्रीकृष्ण आणि राधा यांचा शृंगार आहे. या गीताचा राग भैरव असा सांगितलाय आणि ताल चौतात. लाल अलसाने भोर ही आए, कौन वाम हित चित सोचाहे, सगरी रैन जगाए, ढिग ढिग काजर फैल रही है, जावक अधिक सोहाए, तानसेन के प्रभु वहां ही सिधारो, नवलतिया मन भाए. अजून एक गीत आहे जे पूजा प्रार्थना पर आहे. याचा राग धनाश्री सांगितलाय आणि ताल चौतात. जय जय कर पूजो धो लागी ढरकी महाराणी ने, पान सुपारी ध्वजा नारियल पहले भेट भवानी ने, तेल फुलेल अर गजा अंबर ले चढ़ाओ वाकवाणी ने, तान सेन प्रभु तुम ही को ध्यावे दीजे बुध और वाणी ने. संगीत कलेच्या स्तुतीपर तानसेनने रचलेल्या अनेक चिजा सापडतात. शृंगार रसातील अनेक सुंदर उदाहरणे त्यांच्या गीतात मिळतात. अजून एका गीतामध्ये एका सुंदर स्त्रीचे वर्णन कसे लिहिले आहे पहा. याही गीताचा राग धनाश्री असं सांगितलंय आणि ताल चौतात. सोहत बनी बाल भाल चंद्र भ्रुवधनुष्य नेत्र कमल, श्रवण कुंडल सुंदर कपोल विलोक तरंभारी, नासिका कीर विद्रूम अधर दाढ़ मदशन चमक सुंदर, बीच रसी चांदत स्वर्ण मानो कंठ कोकलारे, ग्रीव कपोत कुच श्रीफल नाम कटिके हरि कदली, खम्भ जांघ रचके धरेरी, तान सेन निरखी मैन रति लचित भई आवत, गजमत चाल मन को हरेरी. तानसेनच्या गीतात विविध विषय दिसून येतात. हिंदू देवतांवर त्याच्या जशा चिजा आहेत तशाच मुसलमान धर्माविषयी सुद्धा आहेत. त्याचं एक उदाहरण असं आहे, या चिजेचा राग गुर्जरी तोडी असा सांगितला आहे आणि ताल चौताल. हजरत अली की सुजिष्ट भली मो पर जो दुख जाय सबतन ते भाज हो से वत तिहारो तुम जात पाक करीम करम कीजे राख लीजे ये जगत में मेरी लाज. वेचून वेच गुनवे सुभवे नमुन पाक जात रियाज न्याज तान सेन रब रहमान करीम रहीम बिनती सुनिए आवाज. हा लेख अपूर्ण आहे असं सांगितलेला आहे आणि लिहिला गेला आहे डिसेंबर 1950 मध्ये.